विविध भारती पुणे, माधवी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत। जैन समाजाच्या मनात जे आहे तेच होईल हा भगवान महावीर यांच्या समोर दिलेला शब्द आज धर्मादाय आयुक्तांच्या H&D बोर्डिंगच्या निकालाने पूर्णत्वास गेला आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणाचा वादग्रस्त व्यवहार रद्द करण्याचा निकाल आज धर्मादाय आयुक्तांनी दिला, त्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। हा व्यवहार रद्द व्हावा यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अन्य संबंधितांशी सातत्याने संवाद साधत प्रामाणिक प्रयत्न केले, त्याला आजच्या निकालानं यश आलं असं मोहोळ म्हणाले। पुणे मेट्रोच्या वनास ते रामवाडी या मार्गाचा पुढे विठ्ठलवाडीपर्यंत विस्तार होणार आहे, यासाठी महामेट्रो निविदाही काढणार आहे। या 11 किलोमीटरच्या मेट्रो मार्गात 11 स्थानकं असतील। या भागात दुमजली पूलही असेल। हा उड्डाण पूल पुणे शिरूर एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग असेल। पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासंदर्भात महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांची 3 महिन्यातली तिसरी संयुक्त बैठक काल झाली। महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, वाहतूक पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव आदी यावेळी उपस्थित होते। पुण्यात दरवर्षी 4 लाख नव्या खासगी वाहनांची भर पडत आहे। ऑटो रिक्षांचे परवाने खुले केल्यानं रिक्षांची संख्याही 1.25 लाखाच्या वर गेली आहे। त्यामुळे नवीन रिक्षा परवाने देण्यावर निर्बंध आणणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं। याबाबत आता राज्य सरकारला विनंती केली जाणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागानं 2025-26 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 624.85 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे। ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरला नाही त्यांनी तो लवकरात लवकर भरावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे। ऊस तोडणीसाठीचा दर प्रतिटन 500 रुपयांवरून 700 रुपये करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेनं केली आहे। या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यांचं निवेदन संघटनेचे सचिव अमोलराजे जाधव यांनी साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांना सादर केलं आहे। या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या 1 नोव्हेंबरपासून ऊस तोडणी मशीन मालक ऊस तोडणीच्या कामात सहभागी होणार नाहीत असा इशारा संघटनेनं दिला आहे। पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पती पत्नीचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी उच्चस्तरीय समितीचा अहवाल आला असून त्यावरील कार्यवाही 2 महिन्यांनंतरही प्रलंबित आहे। याच प्रकरणी वैद्यकीय हलगर्जीपणाची चौकशी करण्यासाठी ससून रुग्णालयाला पत्र मिळालं आहे, त्यामुळे आता ससूनची समितीही नेमली जाणार आहे। त्यानंतर आरोग्य संचालक पुढील आठवड्यात दूरस्थ प्रणालीद्वारे बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतील अशी माहिती आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ भगवान पवार यांनी दिली आहे। इंदुताई टिळक कला केंद्र आणि ओरिगामी मित्र या संस्थेनं पुण्यात टिळक स्मारक इथं वंडरफोल्ड या ओरिगामी कला प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे। या प्रदर्शनाचं यंदाचं हे 18वं वर्ष आहे। येत्या रविवारपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असेल। येत्या सोमवारी म्हणजे 3 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचं आयोजन केलं जाणार आहे। निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी आज ही माहिती दिली। रुग्ण हक्क परिषदेनं यंदाच्या दिवाळीमध्ये अनावश्यक खर्च टाळून संपूर्ण निधी अतिवृष्टीग्रस्तांसाठी दान केला। सामाजिक कार्यकर्ते विकास बधे यांनी 5 लाख रुपये जमा करून हा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्त केला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सिंहगड भागाचे संघचालक आणि कौशिक आश्रम संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊत यांचं आज पहाटे पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। ते 69 वर्षांचे होते। आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। हवामान। पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं। कमाल तापमान 29 तर किमान तापमान 19.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। उद्या दुपारनंतर हलक्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे। हा होता आजचा पुणे वृत्तांत। उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये। नमस्कार।